नमस्कार, मी API सुशील भोसले, लोणंद पुलिस स्टेशन। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बंदोबस्त वाटप व ब्रीफिंग करता आज सकाळी 10 वाजता कृषिराज लॉन्स खंडाळा रोड लोणंद या ठिकाणी रिपोर्टिंग करण्याबाबत कळवण्यात आले होते, परंतु अद्याप पावेतो बरेचसे अधिकारी व अंमलदार यांनी रिपोर्टिंग केलेली नाही। तरी संबंधित अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ रिपोर्टिंग करावे, अन्यथा आपली गैरहजर घेण्यात येईल। धन्यवाद।